आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या दरात 195 रुपये वाढ, घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही। विमान इंधनाच्या दरात देशी कंपन्यांसाठी 8.5% वाढ, परदेशी कंपन्यांसाठी दर दुपटीनं वाढले। वस्तू आणि सेवा कर संकलनात मार्च 2026 8.8% वाढ आणि गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। पश्चिम आशियातल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी देशातल्या महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सचे दर वाढवलेत। त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सचे किरकोळ दर आता 2,078.50 रुपये, कोलकातामध्ये 2,208 रुपये, मुंबईत 2,031 रुपये तर चेन्नईमध्ये तो 2,246.50 रुपये करण्यात आल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर दिली आहे। 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे सुधारित दर आजपासून लागू झाल्याचं यात म्हटलंय। देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर मात्र स्थिर आहेत। विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरातही 8.5% वाढ झाली असून दिल्लीत ते प्रति किलोलिटर 2,07,000 रुपये, कोलकातामध्ये 2,05,000 रुपये, मुंबईत 1,94,000 रुपये तर चेन्नईमध्ये ते 2,14,000 रुपये करण्यात आलेत। परदेशी विमान कंपन्यांसाठी ही दरवाढ दुप्पट झाली आहे। देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी जेट इंधनाच्या दरात अंशतः आणि टप्प्याटप्प्यानं वाढ केल्यामुळे प्रवाशांना तिकीट दरात तीव्र दरवाढ सोसावी लागणार नाही असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलंय। नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यामुळे आजपासून आर्थिक नियमांमधल्या महत्वाच्या बदलांसह अनेक आर्थिक सुधारणा अंमलात आणल्या जातील। 6 दशकांपेक्षा जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी आजपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होईल। यात जुन्या कायद्यातल्या कालबाह्य तरतुदी काढून टाकण्यात आल्या असून गुंतागुंतीचे नियम सोपे करण्यात आलेत। करदात्यांसाठी अनुपालन अधिक सुलभ करून करप्रणाली सोपी करण्याच्या उद्देशानं हा कायदा तयार करण्यात आलाय। भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या निर्देशांनुसार देशातल्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी आजपासून 2-फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नियम पाळणं बंधनकारक असेल। आर्थिक वर्ष 2026-27 फास्टॅगच्या वार्षिक पासचं सुधारित शुल्क आजपासून लागू होईल आणि पॅन कार्डसाठीचा अर्ज तसंच पॅन नंबर अद्ययावत करण्याबाबतचे सुधारित नियम देखील आजपासून लागू होतील। पुडुचेरी आणि 4 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आलाय। ऐकूया एक वृत्तांत।
आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात या महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत। या निवडणुकांसाठीचा प्रचार आता चांगलाच रंगला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या गोगामुख इथं प्रचारसभा घेतली। त्यांची दुसरी प्रचारसभा विश्वनाथ इथं होणार आहे। आसामच्या 126 विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून या ठिकाणी प्रचार जोरात सुरू आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्व पक्ष हिरहिरेने प्रचार करत असून अनेक नेते कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत। टेनिसपटू लिएंडर पेसने काल तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून येत्या 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील। भाजपनं भवानीपूर मतदारसंघात आपला प्रचार आधीच सुरू केला आहे। तमिळनाडूत सत्ताधारी द्रमुक आणि काँग्रेस आघाडी तसंच अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्ष आणि भाजपा यांची युती जोमानं प्रचार करत आहे। पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी मतदान होणार असून आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इथं ड्रोनच्या सहाय्यानं गस्त घालण्यात येत आहे। ड्रोनच्या या गस्तीमध्ये मल्लादीपेठ विधानसभा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटताना तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे।
FCR अर्थात परकीय चलन योगदान नियमन विधेयकावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज सुरू झाल्यावर पहिल्या 5 मिनिटातच दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी विरोधी पक्षांनी संसद परिसरात या विधेयकाच्या विरोधात निदर्शनं केली। या घोषणाबाजीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सहभाग घेतला। अनुसूचित जाती जमातींसाठीच्या प्रवेशात 25% घट करून दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना कमी लेखत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात केला. जेएनयूत राखीव प्राध्यापक नियुक्तीतली अनियमितता, विद्यापीठाच्या मूळ तत्वांविरोधात जाणारी कुलगुरूंची वक्तव्य अशा बाबींचा यात समावेश असल्याचं सिंग म्हणाले. जेएनयू आणि इतर केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरक्षणाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं. राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचं प्रकाशन आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. या पुस्तकात संसदीय शिल्पाचं कालातीत सौंदर्य आणि प्रतिकात्मकता विशद करण्यात आल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वस्तू आणि सेवा कर संकलनात मार्च 2026 8.8% वाढ झाली. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात एकूण जीएसटी संकलन 183,000 कोटी रुपये झालं होतं, ते यंदा 2,00,000 कोटीपेक्षा जास्त झालंय. देशांतर्गत करातून 1,46,000 कोटी रुपये तर आयातीवरच्या करातून 53,861 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले. ओदिशा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. हा क्षण ओदिशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, अनादिकाळापासूनची परंपरा आणि इथल्या जनतेच्या ऊर्जेचा उत्सव साजरा करण्याचा आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातला ओदिशाच्या जनतेचा सहभाग आणि राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान सर्वांना प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय की ओदिशा त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशामुळे उच्च स्थानावर असून ओदिशाच्या कला, संगीत आणि साहित्यानं देशाच्या समृद्धीत भर टाकली. गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही ओदिशा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गडचिरोली इथं काल 9 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी देशाच्या संविधानाची प्रत देऊन त्यांचं मुख्य प्रवाहात स्वागत केलं. या 9 जणांवर मिळून 39,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमध्ये इंद्रावती क्षेत्रीय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रीय समितीत कार्यरत होते. सध्या जिल्ह्यात 6 सशस्त्र नक्षली शिल्लक असल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत 1 दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली. लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस दलानं गांदरबल जिल्ह्याच्या अराहना भागात ही कारवाई सुरू केली. ही मोहीम अद्याप सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. साहित्य अकादमीतर्फे 2025 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले विविध 24 भाषांसाठीचे साहित्य पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. मराठी भाषेत जळगावचे प्रसिद्ध चित्रकार लेखक राजू बावीसकर यांना काया निळ्या रेषा या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते बावीसकर यांना सन्मानित करण्यात आलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौमध्ये संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 195 रुपये वाढ. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही. विमान इंधनाच्या दरात देशी कंपन्यांसाठी 8.5% वाढ, परदेशी कंपन्यांसाठी दर दुपटीनं वाढले. वस्तू आणि सेवा कर संकलनात मार्च 2026 8.8% वाढ आणि गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.